सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं हूं अभिनीत आपके साथ हूं। वेलकम आप सभी का सुपर हिट गाने के बाद। तो सध्या आपल्याकडे लॉकडाऊन सुरू आहे आणि लॉकडाऊनमध्ये आपण घरामध्ये आहोत आणि घरामध्ये असताना म्हणजे काही गोष्टी आहेत ना ज्यांच्यामुळे आपण घरामध्ये व्यवस्थित आहोत, एक तर टीव्ही, त्यानंतर आपलं किचनमध्ये जाऊन वेगवेगळ्या रेसिपीज आपण करतो आहोत आणि आपला मोबाईल आणि मोबाईलवरचा सोशल मीडिया म्हणजे फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, टिकटॉक असेल, युट्यूब असेल, काही पण नाही का, याच्यामुळे आपला घर बसल्या टाईमपास होतो आणि जगभरातल्या बातम्या आपल्याला कळतात, तसंच आपलं एंटरटेनमेंट होतं, म्हणून आपण घरामध्ये आहोत नाही का। पण याच सोशल मीडियावर ना सध्या या सोशल मीडियामध्येच भांडणं सुरू आहेत, हां झगडे झगडे इनकेवी। आता कुणामध्येही भांडणं सुरू आहेत तुम्हाला माहिती असेल तुमच्यापैकी बऱ्याच जणांना, पण अशी काही लोक असतील ज्यांना अजूनही माहिती नसेल की नेमकी भांडणं कुणामध्ये सुरू आहेत। बताऊंगा आपको ये झगडे किसमें चल रहे हैं, लेकिन थोड़ी देर में कहीं मजा सुनते रहो 93.5 रेड एफएम। मैं हूं अभिनीत आपके साथ, बजाते रहो।